नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दादरा नगर हवेली दीव आणि दमण ह्या केंद्रशासित प्रदेशांक देशाचे दायज म्हळा. गुजरात भेटे वेळार आयज सिलवासात 2587 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे ताणी उक्तावण केले आणि काय प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालो. सिलवासात 450 खाटीच्या नमो हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राचे प्रधानमंत्र्यांनी उक्तावण केले. तसेच दीव दमण आणि दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात 1075 कोटी रुपया मोलाच्या 25 उदरगत प्रकल्पांचे ताणे उक्तावण केले आणि 13 प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालो. हातूंत दमणात 300 खाटींची क्षमता आशिल्ले मारवाड हॉस्पिटलाचे 4 ब्लॉक बांधप, राष्ट्रीय महामार्ग 848 बीचे रुंदीकरण करप, खानवेलात उपजिल्हो हॉस्पिटल बांधप हांचो आस्पाव आसा. उपरांत प्रधानमंत्री सुरतात अन्न सुरक्षा संपृप्ती मोहीम चालीक लायतले. सुरतातल्या सुमार 2 लाख लावार्थ्यांक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न येवजणेखाला लाव मेळटलो. फाल्यां आंतरराष्ट्रीय बायला दिसा निमतान प्रधानमंत्री मोदी नवसारीतल्या लखपती दीदी संमेलनाक हाजीर रावतले. प्रधानमंत्री मोदी 25,000 परस चड आप मजत गटांतल्यान 2.5 लाख बायलांक 450 कोटी रुपया वयर मजत दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला वर्स 2027 मेरेन भारताक संवसारातली तिसरी व्हड अर्थवेवस्था करतले अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगले. केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळ म्हळ्यार CISFचो 56वो स्थापणूक दीस मनोवपा खातीर आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. देशातल्या महत्वाच्या संस्थांची राखण करपा खातीर तैनात केल्लो CISF हो राष्ट्राच्या उदरगतीचो महत्वाचो भाग आसा अशें ताणी सांगले. तसेच ताणी CISFच्या बायला पंगडाची तोखणाय केली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत आणि युरोप मजगती संवाद वाढत आसा असे सांगले. आयर्लंडात युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनात झाल्या उलोवपात ताणी भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढीचेर भर दिलो. हालीच युरोपीय आयोगाची अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन हिणे 21 आयुक्ता वांगडा भारताक दिल्ल्या भेटीचो ताणी उगडास केलो. सुमार 23 वर्सां सावन भारत आणि युरोपीय संघ मुक्त व्यापार कबलातीचेर वाटाघाटी करता आणि ह्या वर्सा अखेर मेरेन ही प्रक्रिया पुराय जातली अशी आस्त ताणी उक्तायली. भारत ही 5वी व्हडली अर्थव्यवस्था आसा आणि ह्या दशकाच्या निमणे मेरेन ती 3र्या सुवातेर पावतली असे ताणी म्हटला. जनऔषधी दीस लोकांच्या उच्चेल्या दर्जाची आणि परवडपी वखदां दिवपाची सरकाराची वचनबद्धता दाखयता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आता दर्जेदार वखदां देशाच्या दरेका कोनशाक कशी पावतात, परवडपी वखदां भारतीय कुटुंबांनी कशी चड बचत करून दिवपी थारतात आणि भारताचे जनऔषधी मॉडेल आता संसाराक कशे उर्बा दिता हाची माहिती ताणी सोशल मिडिया पोस्टावरवी दिली. काळजाचेर उपचार करपा खातीर उपचार पद्धती आता पयली परस चड परवडपी झाल्या आणि धोपर प्रत्यारोपण करपाचो खर्च उणो झाला असे ताणी सांगले. PM नॅशनल डायलासीस प्रोग्राम किडनी दुयेंतींखातीर उपेगी थारला असे ताणी मुखार सांगले. केंद्रीय भलायकी मंत्री JP नड्डा हांणी अच्छी भी आणि सस्ती भी ह्या मंत्रान चलपी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी येवजण सगळ्यांक बरी वैजकी सेवा मिळवून दिता असे सांगले. जनऔषधी दिसाचेर दिल्ल्या संदेशात ताणी सांगले की आता 12,000 वयर जनऔषधी केंद्रां दर दिसा 10 लाख लोकांक सेवा दितात. ह्या केंद्रांनी 50-90% उण्या दरात उचेल्या दर्जाची वखदां दितात. ह्या उपक्रमाक लागून दरेका भारतीयांक गरजेच्यो भलायकी सेवा मेळपाची खात्री जाता. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी येवजणे खाला परवडपी आणि दर्जेदार वखदांचो नवो मानक थारयता, दरेका नागरिकांक दर्जेदार भलायकी सेवा मेळपाची खात्री करता असे केंद्रीय भलायकी राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी सांगले. बेल्जियमची राजकन्या ॲस्ट्रिड हिणे आज मुंबईच्या राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हांची भेट घेतली. राजकन्या ॲस्ट्रिड आणि राज्यपाल हांणी व्यवसाय, व्यापार वाढ, 5वी ऊर्जा, पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक संबंध अशा साबार प्रश्नाचेर चर्चा केली. तामिळनाडूतल्या तिरुत्तिनी सोलिंगूर मार्गाचेर जाल्ल्या रस्तो अपघातात 5 जणांक मरण आयले जाल्यार 20 परस चड जण जखमी जाल्यात. जखमींक उपचारा खातीर तिरुत्तिनी लागसारच्या हॉस्पिटलात दाखल केल्यात. भारतीय हवामान खात्यान कोंकण, गोंय, केरळ, दर्यादेगेवेलो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या कांय सुवातांनी उष्ण आणि दमट हवामानाचो अदमास उक्तायला. ह्या वाठारांनी फाल्यां मेरेन उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती चालू उरतली असे खात्यान सांगला. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि सिक्कीमात कांय सुवातांनी वीज पडपासयत गडगडपाची शक्यताय आसा असे IMD म्हळा. फ्रान्सात झाल्या ऑर्लिन्स मास्टर सुपर बॅडमिंटन सर्तीत भारताच्या आयुष शेट्टी हाणे दादल्यांच्या एकोट्या गटातल्या क्वार्टर फायनलीत पावल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.